नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा काहीही पुरावा नाही, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. देशी गायीच्या संवर्धनासाठी राज्य मंत्रिमंडळाचा देशी गायीला राज्यमाता दर्जा देण्याचा निर्णय. लातूर जिल्ह्यात 4 कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता, तर परळी इथं 30 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. एक पेड माँ के नाम उपक्रमात छत्रपती संभाजीनगर इथं खाम नदी परिसरात 1000 देशी झाडांची लागवड. आणि पावसामुळे 3 दिवस वाया जाऊनही भारत बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर. आता सविस्तर बातम्या. तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या लाडू प्रसादात कथितरित्या प्राणीज चरबीचा वापर झाल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं या संदर्भात विचारणा केली असता मंदिर व्यवस्थापनाच्या वकिलांनीही या अनुषंगानं तपास करावा लागेल असं सांगितलं. लाडूत प्राणीज चरबीच्या भेसळीबाबत खात्री होण्यापूर्वीच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत विधान करण्याची आवश्यकता नव्हती. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीनं जबाबदारीनं वागावं आणि देवाला राजकारणापासून दूर ठेवावं असं मतही न्यायालयानं नोंदवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 3 तारखेला होणार आहे. राज्य शासनानं देशी गायीला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशी गाय ही शेतकऱ्यांसाठी वरदान असल्यानं हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला.
गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिक भार कमी होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. 2023 खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला या बैठकीपासून प्रारंभ करण्यात आला. 5000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,398,93,00,000 रुपये जमा करण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यातल्या हासाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात 30 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट, तर नाशिक जिल्ह्यात मालेगावजवळ सुमारे 6 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 98 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याशिवाय राज्य जलसंपत्ती माहिती केंद्राची स्थापना, मुद्रांक अधिनियमात सुधारणा, बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनआरटीची स्थापना, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ तसंच श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान, राज्यात 4,860 विशेष शिक्षक पदांची निर्मिती, अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवणं, होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ तसंच राज्यातल्या सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. नाशिकचं वैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेण्याचा तसंच आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयांमधल्या पदभरतींमध्ये निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आज स्वीकारला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबरला सुमारे 38,98,705 बहिणींच्या खात्यात एकूण 5,848 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. संघटित सायबर गुन्हे प्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं 26 जणांना अटक केली आहे. यापैकी 10 जणांना पुणे, 5 जणांना हैदराबाद तर 11 जणांना विशाखापट्टणममधून अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं, 58,45,000 रुपये रोख रक्कम आणि 3 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र. आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. येत्या 8 ऑक्टोबरला 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथुन चक्रवर्ती यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत एक पेड़ माँ के नाम या उपक्रमात खाम नदी परिसरात 1000 देशी झाडे लावण्यात आली. यावेळी खाम नदी काठाची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून सुमारे 250 ते 300 किलो कोरडा कचरा गोळा करण्यात आला. उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी उपस्थितांना पर्यावरणाचं महत्व समजावून सांगितलं. भारत बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. पहिल्या 3 दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. भारतीय संघानं पहिल्या डावात जलद धावा करत 35 षटकात 9 बाद 285 धावांवर डाव घोषित केला. भारतीय आरोग्य प्रणालीचा दृष्टिकोन केवळ शारीरिक आरोग्यापर्यंत मर्यादित नसून त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. यामुळेच भारताला जगाच्या आरोग्य पर्यटन क्षेत्रात विशेष स्थान मिळाल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट चं उद्घाटन आज मुंबईत त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य पर्यटनातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
देशामधल्या लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप अट्रॅक्शन, आयुर्वेदमध्ये उपचार करण्याच्या संदर्भातही त्या लोकांच्या मनामध्ये फार उत्सुकता आहे आणि म्हणून त्या लोकांना सहजतेनं आपल्या देशामध्ये कसं येता येईल, त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं कसे उपचार होतील आणि त्याच्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा कसा हातभार लागेल या सगळ्या दृष्टिकोनातून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
भगवान गौतम बुद्ध यांच्या महाराष्ट्रातल्या सर्व स्थळांना भेटी देऊन त्यांचा विकास करणार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यक मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. रिजिजू यांनी आज मुंबईत दादर इथं चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी ते बोलत होते. तारांगण ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं जागतिक स्तरावर 100 तास खगोलशास्त्र तारांगणाची 100 वर्ष हा उपक्रम आयोजित केला आहे. यात जगभरातल्या 4000 तारांगणांचा सहभाग राहणार असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉ APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचा समावेश आहे. या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या 2 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञानविषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दाखल झाली. या यात्रेसाठी अजित पवार यांचं आज दुपारी लातूर विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं ते उदगीरला पोहोचले. उदगीरमध्ये दुचाकी फेरीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदली गेली. या भूकंपाचं केंद्र अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातल्या एमझरी आणि टेटू या गावांदरम्यान होतं. अकोला जिल्ह्यातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा काहीही पुरावा नाही, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. देशी गायीच्या संवर्धनासाठी राज्य मंत्रिमंडळाचा देशी गायीला राज्यमाता दर्जा देण्याचा निर्णय. लातूर जिल्ह्यात 4 कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता, तर परळी इथं 30 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. एक पेड़ माँ के नाम उपक्रमात छत्रपती संभाजीनगर इथं खाम नदी परिसरात 1000 देशी झाडांची लागवड आणि पावसामुळे 3 दिवस वाया जाऊनही भारत बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.